आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पृथ्वीचं अतिशय बारकाईनं निरीक्षण नोंदवणाऱ्या निसार रडारचं यशस्वी प्रक्षेपण. राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा, विरोधकांचा सभात्याग. अमेरिकेनं भारतावर 25% कर लादल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय हित जपण्यासाठी आवश्यक सर्व पावलं उचलण्याचं सरकारचं आश्वासन. रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे जलसंपदा विभागाला निर्देश. आणि भारत इंग्लंड पाचवी कसोटी आजपासून. आता सविस्तर बातम्या. भारतीय अंतरिक्ष संशोधन संघटना आणि नासा यांच्याद्वारे जगातील आजवरचा अत्याधुनिक रडार उपग्रह निसार काल श्रीहरिकोटा इथून अंतरिक्षात सोडण्यात आला. 1 सेंटीमीटरपर्यंत पृथ्वीच्या पृष्ठभागाचं अचूक निरीक्षण नोंदवण्याची शक्ती असलेला हा उपग्रह अनेक बाबतीत उपयुक्त ठरणार आहे. एक वृत्तांत.
जीएसएलव्ही F-16 अग्निबाणावरून सोडलेला हा रडार उपग्रह संपूर्ण पृथ्वीचं दर 12 दिवसांनी स्कॅनिंग करेल. यातून मिळणारी छायाचित्र हवामान बदलावरील संशोधन आणि आपत्तीला प्रतिसाद देण्यात उपयोगी ठरतील. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील अगदी 1 सेंटीमीटरपर्यंत अचूक बदल हे रडार नोंदवेल आणि हिमनद्यांचं वितळणं, जंगल प्रदेशातील बदल आणि भूकंप यांसारख्या प्रक्रिया आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतील. समुद्रातील जहाजं शोधणं, किनारपट्टीवर देखरेख, वादळाचं स्वरूप, मातीच्या ओलाव्यातील बदल, नकाशे आणि भूपृष्ठावरील पाण्याचे स्रोत, बर्फ आच्छादनातील बदल शोधण्यासही या रडारचा उपयोग होणार आहे. कोणत्याही हवामानात दिवसा आणि रात्री देखील हा उपग्रह पृथ्वीचं निरीक्षण करेल. गेलं 1.5 दशक हा उपग्रह बांधण्याचं काम सुरू होतं. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी विजयालक्ष्मी साळवी, पुणे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या सरकारच्या काळात जम्मू आणि काश्मीर दहशतवादापासून मुक्त होईल असा विश्वास काल राज्यसभेत बोलताना व्यक्त केला. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताच्या भक्कम, यशस्वी आणि निर्णायक ऑपरेशन सिंदूरवरील राज्यसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना गृहमंत्र्यांनी सांगितलं की दहशतवाद्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि दहशतवादी पायाभूत सुविधा उद्ध्वस्त केल्या जातील. गृहमंत्र्यांच्या उत्तरादरम्यान ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधानांच्या उत्तराची मागणी करत विरोधकांनी सभात्याग केला. तत्पूर्वी चर्चेत भाग घेत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ऑपरेशन सिंदूर थांबवण्यासाठी मध्यस्थीच्या दाव्यांचं खंडन करताना सांगितलं की यावर्षी 22 एप्रिल ते 16 जून या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात कोणताही फोन कॉल झाला नाही, तसंच कोणत्याही जागतिक नेत्यानं भारताला ही मोहीम थांबवण्यासाठी सांगितलं नाही. नंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. भारतातून आलेल्या वस्तूंवर उद्यापासून 25% कर लादण्याची घोषणा अमेरिकेनं केल्यानंतर भारतानं त्याची दखल घेतली असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं काल एका निवेदनात सांगितलं. या निर्णयाच्या परिणामांचा सरकार अभ्यास करत असल्याचं त्यात म्हटलं आहे. युनायटेड किंगडमसोबतच्या नवीनतम व्यापक आर्थिक आणि व्यापार करारासह इतर व्यापार करारांप्रमाणेच राष्ट्रीय हित जपण्यासाठी आवश्यक असलेली सर्व पावलं सरकार उचलेल असंही त्यात म्हटलं आहे. भारत आणि अमेरिका गेल्या काही महिन्यांपासून निष्पक्ष, संतुलित आणि परस्परांना लाभदायक व्यापार करार करण्यासाठी वाटाघाटी करत आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता परवा 2 ऑगस्टला दिला जाणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर ही माहिती देण्यात आली. 2019 सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत 19 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात 3,69,000 कोटी रुपये हस्तांतरित झाले आहेत. जलसंपदा विभागानं रखडलेले प्रकल्प लवकर पूर्ण करून शेतीला कायमस्वरूपी सिंचन सुविधा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दूरस्थ माध्यमातून घेतलेल्या बैठकीत दिले. राज्यातील जलसंपदा विभागाच्या अंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा त्यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात सध्या जलसंपदा विभागाच्या अंतर्गत 57 प्रकल्पांची कामं सुरू आहेत, तसंच एकंदर 210 गावठाणांचं पुनर्वसन करण्यात येत आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यात 6 लाखांहून अधिक हेक्टर क्षेत्रासाठी 79 TMC पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. सीमेवरच्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमध्ये 600 विद्यार्थ्यांनी मिरवणुकीनं टपाल कार्यालयात जाऊन जवानांसाठी राख्या रवाना केल्या. त्याविषयीचा वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
चिपळूणमधल्या परशुराम एज्युकेशन सोसायटीचं युनायटेड इंग्लिश स्कूल आणि सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीने माझा देश मी देशाचा या उपक्रमांतर्गत एक राखी देशासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. हातात तिरंगा घेऊन देशभक्तीपर घोषणा देत विद्यार्थ्यांची शिस्तबद्ध मिरवणूक चिपळूणच्या टपाल कार्यालयात केली. त्यांनी स्वहस्ते तयार केलेल्या या राख्यांची पाकिटं प्रांताधिकाऱ्यांसह मान्यवरांच्या हस्ते कार्यालयात सुपूर्द करण्यात आली. यापैकी 18 विद्यार्थ्यांचे वडील भारतीय सैन्यात कार्यरत आहेत, त्यांनाही राख्या रवाना करण्यात आल्या. राखी हा केवळ बंधाचा उत्सव नसून तो सुरक्षा आणि सन्मानाचं प्रतीक आहे. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना रुजावी, त्यांना जवानांच्या कार्याची माहिती व्हावी, भावनेचा धागा राष्ट्रप्रेमाशी जोडला जावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचं मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध यांनी सांगितलं. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोनकर, रत्नागिरी.
पुण्यातील वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेला त्रिभुवन सहकारी विद्यापीठाची मान्यता मिळाली आहे. सहकारी व्यवस्थापन क्षेत्रातील मान्यता मिळवणारी ही देशातील पहिली संस्था ठरली आहे. या संस्थेत सध्या 4 दीर्घकालीन पदवी आणि 6 अल्पकालीन कौशल्यवर्धित अभ्यासक्रमांबरोबरच आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या सहकारातील वापरासंबंधीचा अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत, अशी माहिती केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. आरोग्य क्षेत्रातील दर्जा आणि क्षमता वृद्धीसाठी काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सार्वजनिक आरोग्य विभाग आणि पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया आणि इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड मिनिमल ऍक्सेस सर्जरी ट्रेनिंग या दोन जागतिक दर्जाच्या राष्ट्रीय संस्था यांच्या सहकार्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. पीएचएफआयनं गेल्या 17 वर्षात 45,000 अधिक प्राथमिक आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांना प्रशिक्षित केलं आहे. संस्थेनं भारतातील 583 जिल्ह्यांमध्ये धोरण निर्मितीपासून ते व्यावसायिक प्रशिक्षण राष्ट्रीय तज्ञ यासाठी महत्वपूर्ण योगदान दिलं आहे. तर आयएमएएसटीनं आतापर्यंत 25,000 जास्त डॉक्टर आणि परिचारिकांना 23 अतिविशेषोपचार विभागांमध्ये प्रशिक्षण दिलं असून 35 अधिक देशांमध्ये ही संस्था कार्यरत आहे. उपजीविकेसाठी देहविक्रय करणाऱ्या महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीनं नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाजविकास विभागामार्फत विशेष कौशल्यविषयक प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं आणि त्यांना वैयक्तिक सामाजिक आणि आर्थिक सक्षमता प्राप्त करून देणं असा या उपक्रमाचा उद्देश आहे. सध्या यामध्ये 61 महिला सहभागी झाल्या आहेत. देशपातळीवर राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थेनं घेतलेल्या उल्हास परीक्षेत राज्याचा निकाल 98.75% लागला आहे. यात कोल्हापूर विभागाचा 99.63%, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल 99.49% लागला आहे. उल्हास परीक्षा म्हणजे मूलभूत साक्षरता आणि सांख्यिक मूल्यांकन चाचणी असते. ती नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंतर्गत घेतली जाते. 15 वर्षांवरील निरक्षर प्रौढांमध्ये मूलभूत वाचन लेखन आणि संख्याज्ञान तपासण्याचा यामागे मुख्य उद्देश आहे. तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मंदिरात 10 ऑगस्टपर्यंत सिंहाच्या गाभाऱ्यात पुरातत्व खात्यामार्फत जीर्णोद्धाराचं काम करण्यात येणार आहे. या काळात दर्शन बंद राहील, मात्र धार्मिक विधी आणि पूजा नियमितपणे चालू राहतील असं तुळजापूरचे तहसीलदार आणि व्यवस्थापक अरविंद बोळंगे यांनी सांगितलं. भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतील 5वा आणि अंतिम सामना आज ओव्हल इथल्या मैदानावर सुरु होत आहे. मालिकेतील 4था सामना अनिर्णित राहिल्यामुळे सध्या इंग्लंड 2-1 असा आघाडीवर आहे. आजपासून सुरु होणाऱ्या सामन्यात विजय प्राप्त करून भारताला मालिकेत बरोबरी साधण्याची संधी आहे. नाणेफेकीचा कौल महत्वाचा असून गेल्या 4 सामन्यात एकदाही नाणेफेकीचा कौल भारतीय कर्णधार शुभमन गिलच्या बाजूनं लागला नाही. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. किनारपट्टी भागात जोराचे वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पृथ्वीचं अतिशय बारकाईनं निरीक्षण नोंदवणाऱ्या निसार रडारचं यशस्वी प्रक्षेपण. राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा, विरोधकांचा सभात्याग. अमेरिकेनं भारतावर 25% कर लादल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय हित जपण्यासाठी आवश्यक सर्व पावलं उचलण्याचं सरकारचं आश्वासन. रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे जलसंपदा विभागाला निर्देश. आणि भारत इंग्लंड 5वी कसोटी आजपासून. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.